या अनुषंगिक साधनेच्या मालिकेमध्ये आज आपण नामस्मरणाची साधना करणार आहोत. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव असं नाम स्तुती स्तवन कळवळून हाक मारण तळमळीनी हाक मारण अशा प्रकारचं नाम घेत असताना आपण आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यामध्ये पंढरीनाथांना पाहत हे नाम घेणार आहोत. आपण साधनेला सुरुवात करूया. हरी हरी हरी. आज आपण पंढरीनाथांना आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यामध्ये पाहत नाम घेणार आहोत. विटेवरी उभा जैसा लावण्याचा गाभा पायी ठेवून या माथा अवघी वारिली चिंता समाधान चित्ता डोळा श्री मुख पाहता बहु जन्मी केला लाग सेना देखे पांडुरंग. डोळे मिटून आपल्या हृदयामध्ये सावळ्या परब्रह्माचं पांडुरंगाचं दर्शन घेत आपण नाम घेणार आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, गरुडाचे वारिके कासे पितांबर सावळे मनोहर कई देखेन बरवया बरवंटा घन मेघ सावळा वैजयंती माळा गळा शोभे मुगुट माथा कोटी सूर्याचा झळाळ कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी ओती व श्रीमुख सुखाचे सकळ वामांगी वेल्हाळ रखुमा देवी उद्धव अक्रूर उभे दोही कडे वर्णिती पवाडे सनकादिक तुका म्हणे नव्हे आणिका सारिखा तोची माझा सखा पांडुरंग. आपण सावळ्या परब्रह्माचं पांडुरंगाचं आपल्या हृदयामध्ये ध्यान करत त्याचं दर्शन घेत त्याचं नाम घेणार आहोत. मी सांगतो, माझ्या पाठोपाठ तुम्ही हृदयामध्ये रूपाकडे लक्ष ठेवून नाम घ्याल. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. ஸ்ரீ கிருஷ்ண கோவிந்த ஹரே முராரே ஹே நாத் நாராயண வாசுதேவ. ஸ்ரீ கிருஷ்ண கோவிந்த ஹரே முராரே ஹே நாத் நாராயண வாசுதேவ. सावळे परब्रह्म आवडे या जीवा मने मन राणीवा घर केले काय करू माये सावळे गोवित आपे आप लपत मन तेथे बाप रखुमा देवी वरू सावळी प्रतिमा मने मनी क्षेमा एक झाले. सावळी प्रतिमा घेऊनी सुकुमार खेळत सुंदर गोकुळी रया त्या रूपे वेधिले काय करू माये अवघे निर्गुणची होय पाचारिता. मीपणा ठाव नुरेची पै सर्वथा प्रपंचाची कथा ब्रह्म झाली. बाप निवृत्ती राजे दाविता ती खूण नाम नारायण पाठ कीजे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. ஸ்ரீ கிருஷ்ண கோவிந்த ஹரே முராரே ஹே நாத் நாராயண வாசுதேவ. ஸ்ரீ கிருஷ்ண கோவிந்த ஹரே முரா श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। याती कुळ माझे गेले हारपोनी, श्रीरंगा वाचोनी आणू नेणे, किती वो शिकवाल मज वेळो वेळा, मी तव गोवळा रातलिये, अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड लैले गे माये, बापर खुमा देवी वरू जीवीचा जिव्हाळा, काही केलिया वेगळा नभे गे माये, जीवाची आजीवा जीवाची आजीवा, प्रेम भावाची भावा जीवाची आजीवा, तुझ वाचुनी केशवा अनुनावडे, जीवाची आजीवा, जीवे अनुसरलिये अजुनी का नये, वेगी आणावा तो सये प्राणू माझा, सौभाग्य सुंदरू सकळ लावण्य आगरू, बापर खुमा देवी वरू श्री विठ्ठलू। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव आपण आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यामध्ये पंढरीनाथांच्या रूपाचं दर्शन घेत रूपाचं ध्यान करत नाम घेतो आहोत. जाये 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 परतोनी पाहे लाचावला जीव पर न लगे सोय गे माये नावेक विठ्ठल पाहू या साजणी न पुरे गे धनी डोळी याची देखी लागे माय लावण्य सागर नाम या दातार केशीराज. रात्र काळी घागर काळी यमुना जळ ही काळी वो माय बुंठ काळी बिलवर काळी गळा मोती एका वळी काळी वो माय मीही काळी काचोळी काळी कास कसिली ते काळी वो माय एकली पाणीया नव जाय साजणी सवे पाठवा मूर्ती सावळी वो माय. ती सावळी मूर्ती बरोबर आल्याखेरीज मी एकटी पाण्याला जाणार नाही असं गवळण म्हणते. विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी कृष्ण मूर्ती बहु काळी वो माय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे वसुदेव। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे। घर रिघी झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म। बळीयाचा अंग संग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव दुजा ऐसा कोण बळी आहे आता हरी या अनंतापासून या बळीयाचा आम्ही झालो बळीवंता करू सर्व सत्ता सर्वावरी तुका म्हणे आम्ही जीवाचा उदारा झालो प्रीती करा गोविंदासी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव आपल्या हृदयस्थानी पंढरीनाथांना पाहत आपण नाम घेतो आहोत, त्यांच्या रूपाचं ध्यान करत आपण नाम घेतो आहोत, त्यांच्या कायम एकांताची आपल्याला ओढ लागलेली आहे आणि तसा तो मिळावा म्हणून आपला जीव तळमळतो आहे. पडले दूरदेशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. दिनू तैसी रजनी मज झालीये माये, दिवस आणि रात्र मला एकच झालेली आहे. अवस्था लावो निगेला अजूनी का नये, गरुड वाहना गंभीरा येई गा दातारा, बापर खुमा देवी वरा श्री विठ्ठला. विठ्ठला वाचून झालेली जी तळमळ आहे ती तळमळ संतांनाही किती लागून राहिलेली होती. घनू वाजे घुण घुणा वारा वाजे ऋण झुणा, भव तारकू हा कान्हा वेगी भेटवा का. चांदवो चांदणे चापे वो चंदनू, देवकी नंदनू विण नावडे वो. चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी, कान्हो वनमाळी वेगी भेटवा का. सुमनाची सेज शीतळ वो निकी, बोले आगी सारीखी वेगी विझवा का. तुम्ही गातसे सुस्वरे ऐको नेदावी उत्तरे, कोकिळे वरजावे तुम्ही बाई यांनो. दर्पणी पाहता रूप न दिसे आपुले, बाप रखुमा देवी वरे विठ्ठले मज ऐसे केले. दर्पणामध्ये मुख पाहायला गेलो तर माझ्या मुखाच्या ऐवजी विठ्ठलाच मुख मला दिसत आहे, इतकी तळमळ इतकी ओढ दर्शनाची लागलेली आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव.
கிருஷ்ண கோவிந்த ஹரே முராரே ஹே நாத் நாராயண வாசுதேவ. ஸ்ரீ கிருஷ்ண கோவிந்த ஹரே முராரே ஹே நாத் நாராயண வாசுதேவ. आता तुम्ही माझ्या पाठोपाठ जे नाम घेत होतात आणि विठ्ठलाकडे पाहत होतात, आता माझ्या पाठोपाठ तुम्ही नाम न घेता केवळ हृदयस्थ पंढरीनाथांकडे पाहत राहायचं आहे. नाम मी घेईन, तुम्ही ते ऐकायचं आहे, जीवाच्या जीवातून ऐकायचं आहे आणि लक्ष एका पंढरीनाथांकडेच द्यायचं आहे. माझ्या पाठोपाठ तुम्ही आता नाम घेणार नाही. जो हा दुर्लभ योगी या जनासी उभाची देखिला पुंडलिकापासी हारपले दुजेपण फिटला संदेह निमाली वासना गेला देह भाव विटेवरी उभा पंढरीचा राणा सेना म्हणे बहु आवडतो मना. आता मी नाम घेईन ते तुम्ही ऐकाल आणि माझ्या पाठोपाठ नाम न घेता तसंच पंढरीनाथांकडे पाहत राहाल. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव
निरखित निरखित गेलीये आहे तव तन्मयची झालीये मी जितका निरखत निरखत गेलो तितका तन्मयच होऊन राहिलो उन्मनी मन निवाले सावळे परब्रह्म भासले मनाचं उन्मन झालं मन निवून गेलं आणि उन्मन्न झालं त्या ठिकाणी जशी मूर्ती सावळी होती तसं सावळं परब्रह्मच भासू लागलं रूप येवो निया डोळा बैसले पाहे तव परब्रह्म अवतरले आणि तोच रूप डोळ्यांनी पाहत राहिलो उन्मनी झालेल्या मनानी तेव्हा साक्षात परब्रह्म विठ्ठलाच्या रूपाने अवतरलेलं पाहिलं बाप रखुमा देवी वरे विठ्ठले मूस ओतुनिया मेण सांडिले। हृदयस्थ परमात्मा पांडुरंगाला पाहत तुम्ही मी सांगितलेलं नाम केवळ ऐकता आहात आणि माझा पाठोपाठ न घेता पांडुरंग परब्रह्माशी एकरूप होता आहात। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव।
गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव निरखित निरखित गेलिये पाहे तव तन्मयची झालिये उन्मनी मन निवाले मन निवून गेलं परब्रह्माशी समरस झालं सुखाला आनंदाला शांतीला प्राप्त झालं हृदयस्थ पांडुरंगाला परत एक वार डोळे भरून पाहू आणि या रूप ध्यानातून आपण बाहेर येऊ आपले तळहात एकमेकांवर किंचित घासत आपल्या डोळ्याला कपाळाला गालांना त्यांचा हलकेच स्पर्श करत डोळे उघडायला हरकत नाही हरी 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 स्वामीजी स्वामीजी नारायण प्रभु
हरी हरी हरी। योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी, पाहता पाहता मना न पुरे धनी, देखिला देखिला गे माये देवाचा, देवो फिटला संदेहो निमाले दुजे पण, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, बाप रखुमा देवी वरु खून बाणली कैसी, सगुण भक्ति सगुण दर्शन ही एक विलक्षण गोष्ट आहे, पण ही सगुणाची जी भक्ती आहे ती निर्गुणाचा बोध झाल्याखेरीज खऱ्या अर्थाने आपल्या हृदयामध्ये उमटत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आपण नामस्मरणामध्ये रंगून जातो, रूपदर्शनामध्ये रंगून जातो, याचं कारण आपण ध्यान करतो हे आहे अशी माझी श्रद्धा आहे। एरवी तो निर्गुण निराकार सगुण रूपाला आला हे आपल्याला नीट समजलं नसतं, आणि जो सगुण रूपाला आला तो मुळात निर्गुण स्वरूप आहे याचंही आकलन झालं नसतं। मला असं वाटतं की आत्ताचे जे दिवस आहेत ते दिवस सोन्याचे दिवस आहेत। एरवी ही गोष्ट माझ्याकडून प्रगट होणं अवघडच होतं, याचं कारण आपल्या केंद्राचे अव्याहत चाललेले कार्यक्रम आणि प्रवचन सत्संग एकत्रीकरण या सर्वामध्ये मी जे सांगायची खटपट करत होतो ते खऱ्या अर्थाने तुम्हाला दाखवणं मला कितपत जमत होतं कोण जाणे, पण या काळामध्ये माझं हे अंतरंग तुमच्या समोर उलगडून दाखवायला मला खरंच खूप समाधान वाटतं। माझं जे अंतःकरण आतली गोष्ट तीच साधनेच्याही आतली गोष्ट तुमच्या समोर जी शब्दांनी उलगडून दाखवता येत नव्हती ती साधनेमध्येच उलगडून दाखवली जाते आहे। या अनुषंगिक साधना अजून काही काळ चालणार आहेत।